मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि आज आपण थोड्या वेळापूर्वी जसं जनता सोबत बोलणं झालं की बाबा रे नाईट लाईफ घेऊन ती येणार आहे 9 ते 12 ती आपल्या सगळ्यांना रेड एफ एम 93.5 वर एंटरटेन करणार आहे. सो जैसे ही सिमता का शो खतम होगा जनता आएगी. क्या बात है, वेरी गुड. नाशिक ह्या सगळ्या गप्पा करत असताना मला ना मनात एक प्रश्न पडला की बाबा रे नाशिककरांच्या दिवसाच्या सुरुवातीबद्दल आपण बऱ्याचदा बोललो आहे, पण नाईट लाईफ तुमची कशी असते? एकूणच शाळेतून, कॉलेजमधून किंवा कामावरून घरी गेल्यानंतर पुढचं काय असतं? एकूण सिनारिओ काय काय गोष्टी केल्या जातात सगळ्या दिवसाचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी? काय तो चांगला उपाय आहे जो योजला जातो? जरा शेअर करा, काय तुमची लाईफस्टाईल कशी असते? आत्तापर्यंत कशी होती? आजपर्यंत कशी होती? कालपर्यंत कशी होती? बेसिकली आजपर्यंत नाही. शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. जंगली शेर गाणं प्ले करतो. एन्जॉय. बजाते राहो, बजाते राहो.